ಇನ್ನೊಬ್ಬರು ومسيح التوبة المحقين نعطوه مجابل نجسم لبشنا أشوط مينام سويل ورمولم أسنك شسترية لدينا جدوى تدى بدنك برمع لطبيم يسمن تتعنا بورتن تبويا تمیو چاویم پروشم پربتی یتا پربتی پرسلتا پرانی سوزار پروشم روپ نائی کلا آدی نائی انت نائی آنی کلا ستھیتی سمبھوت نائی अश्वत्थ नावाचा आला ज्याच्या मुळ्या अतिशय बळकट सदृढ अशा झालेल्या आहेत असा वृक्ष मात्र असंग शस्त्राने तीक्ष्ण अशा असंग शस्त्राने तोडता येतो. असा हा वृक्ष असंग म्हणजे देवभर म्हणून बुद्धीचा संघ आपल्याला नाही. आपण देवभर म्हणून बुद्धीच्याही पलीकडे देवभर म्हणून बुद्धीच्या पेक्षा अत्यंत वेगळे असेल अशी दृढ किंवा बळकट भावना हेच मनुष्य अशा असंख्य शस्त्रांनी हा वृक्ष छेदून तर त्यानंतर म्हणजे प्रथम देहसंघ सोडून आणि देहसंघ सोडल्यानंतर तर कदम तत् परिमार्गितव्य त्या पदाला शोभा सर्व प्रकारांनी शोभा कोणत्या पदानं यस्मिन गता न निवर्तनी या ज्या पदापर्यंत गेल्यानंतर परत फिरून जन्म मरण रोगी संसारात येत नाही अशा पदाला सर्व प्रकारांनी शोभाव तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये त्याच आद्य पुरुषाला मी शरण आहे. यंत्र प्रवृत्ती प्रसन्नता पुराणी यंदा म्हणजे ज्यापासून प्रवृत्ती म्हणजे संसार रूपी प्रवृत्ती प्रसन्नता म्हणजे पसरलेली आहे पुराणी म्हणजे पुरातन काळापासून पसरलेली आहे. तीन मार्ग सांगितले हा संसार आयुष्य चिन्हण्यासाठी तीन मार्ग सांगितले. एक म्हणजे दृढ असं असंग शस्त्र धारण करावं. दुसरं म्हणजे जमेच्या मार्गाने शास्त्रीय मार्गाने लिंग तपाने अलिंग तपाने नव्हे शास्त्रीय तपाने पण सर्व प्रकारांनी जिथं पोचल्यानंतर परत माघारी जन्माला येत नाही अशा त्या पदाला शोधावं त्याचा शोध घ्यावा. तसंच त्या आद्य पुरुषाला शरण जावं. या तीन मार्गाने मात्र हा संसार वृक्ष छेदला जातो असं भगवंत सांगतात. असंग शस्त्राबद्दल भगवंतांनी मागच्या वेळेला सांगितलं आपण ते निरूपण पाहिलं की बुद्धीला वैराग्य बळ प्रथम देणं आवश्यक आहे. जर असंग शस्त्र वापरायचं असेल तर बुद्धी विषयामध्ये लढवडलेली अशी कामाला येत नाही. बुद्धी ही वैराग्याला प्राप्त झालेली असेल तरच असंग शस्त्र आता धारण करता येईल. विषयांचा एक प्रकाराने वीर येईल आणि बुद्धीला वैराग्य बळ जर प्राप्त झालं आणि विषयांचा वीट जर आला तर मी देव या भावनेचा त्याग करणं सोपं जाईल, या भावनेचा त्याग घडेल. नंतर मी आत्मरूप आहे अशा प्रकारे भावना त्या देहामध्ये देहरूपी ज्ञानामध्ये अशा प्रकारची भावना मी देहमनबुद्धीपासून वेगळा आणि सच्चिदानंद आत्मा आहे अशा प्रकारची भावना धरणं सोपवतो. विवेकानी मीच ब्रह्म आहे अशा ब्रह्माहम अस्मि निश्चयाने सर्व प्रकारचे व्यवहार करावे आणि विवेकरूपी सहाणेवर त्या शस्त्राला भार लावावी. नंतर मदत मनन निविध्यास या मार्गाने एकूणच सर्व प्रकारच्या द्वैत भावनेचा नाश करावा आणि आत्मज्ञानाने किंवा आत्मज्ञानरूपी शस्त्राने किंवा तलवारीने द्वैताचा म्हणजे द्वैत भूमिकेचा नाश झाल्यानंतर अद्वैत प्रभा सर्वत्र थांबते आणि त्या अद्वैत प्रभेमध्ये ज्या वृक्षाचं छेदन करायचं आहे तो संसार वृक्ष पाहायला जातो तर संसार वृक्ष नावाचा कोणताच वृक्ष अस्तित्वात नाही असा अनुभव घ्यावा असं भगवंतांनी सांगितलं. ही जी भगवंतांनी वर्णन करून सांगितलेली प्रक्रिया आहे तर ती अतिशय शास्त्रीय तपाची अशीच प्रक्रिया आहे. ज्या अंतरंग आणि अप्रत्यक्ष साधन असं म्हटलेलं आहे, अंतरंग साधन पण अप्रत्यक्ष साधन, त्या साधनामध्ये विवेक, वैराग्य, शमधर्माभिषटक आणि मुमुक्षा या चार गोष्टी प्राधान्याने येतात. हे थेट साधन नाही आत्मज्ञानाचं, हे अंतरंग साधन आहे आणि अप्रत्यक्ष आहे. प्रत्यक्ष साधन अजूनच वेगळं आहे पण या साधनांचा आश्रय असंख्य शस्त्र धारण करण्यासाठी घ्यावा. ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं जे निरूपण आहे ते अतिशय अंतरंग आहे. त्याच्यामध्ये जो विवेक आहे त्यांनी असं सांगितलं की विवेक आहे, विवेकरूपी सहाणेवर मी ब्रह्म आहे अशा प्रकारच्या या शस्त्राला ढाल लावावी. या विवेकाची शास्त्रीय व्याख्या अशी आहे की संत संगतीने अविनाशी असा आत्मा जो अविनाशी आहे, क्रियारहित आहे असा आत्मा सत्संगतीने ओळखावा, सत्संगतीने त्या आज्ञाबद्दलचा निश्चय करा. सत्संगती असेल तर विवेक शक्य आहे, केवळ ग्रंथ वाचनाने तेव्हा विवेक होऊ शकत नाही. आणि आत्मा अविनाशी, क्रियारहित आणि आनंद स्वरूप आहे अशा प्रकारचा निश्चय आणि आत्म्याखेरीच असणारं सर्व जगत हे विनाशी, चंचल आणि दुःखाला कारण आहे अशा प्रकारच्या विचाराला विवेक असं म्हणतात आणि हा विवेक मुख्यतः सत्संगतीने लाभतो. हा जो विवेक आहे हा विवेक खरं म्हणजे सर्व साधनांचं मूळ आहे. हा विवेकच वैराग्यातील जी बाकीची साधन आहे त्या साधनांचं मूळ समजलं जातं. हा विवेक जरी केला तरी देखील आणि सत्संगतीने आत्मा अविनाशी, अकर्ता अभोक्ता, क्रियारहित, सच्चिदानंद अशा प्रकारचा विचार स्फुरला आणि अशा प्रकारचा विचार पटला आणि जगत हे विनाशी आहे, चंचल आहे हे जरी म्हटलं तरी प्रत्यक्ष त्याचा आचार आणण्यासाठी म्हणून, आचारात ही गोष्ट आणण्यासाठी म्हणून अजून एका वस्तूची जोड लागते, ते म्हणजे वैराग्य. वैराग्य त्याची शास्त्रीय व्याख्या इहं आहुत्र फल भोग त्याग अशी आहे. इहं म्हणजे या संसारामध्ये जे काही भोग आहे ते भोग आहे. आपली सर्व इंद्रिय आणि त्या इंद्रियांचे विषय हा एक मोठाच विषय आहे. आत्मा जर प्राप्तव्य असेल आणि आत्मा जर प्राप्त करायचा असेल तर जे इहलोकींचे भोग आहेत त्या भोगांच्या विषयी अनासक्ती, त्या भोगांचा त्याग ही महत्वपूर्ण गोष्ट राहते. अर्थात हा जो त्याग आहे तो त्याग न्याय्य जे विषय आहेत आणि धर्म जे विषय आहेत जे देहधारणाकरता देखील आवश्यक आहेत तर त्या विषयांना त्यातून सोडून दिलेलं आहे. मर्यादे बाहेर राहणारे जे विषय आहेत त्या विषयापुरतच शास्त्र होत. जसं ती मर्यादेमध्ये वाहत असेल तर ती धोकादायक नसते. तिथे जी धोक्याची पातळी म्हणून दिलेली असते त्या पातळीच्या वर जाऊन नदी वाहायला लागते तेव्हा सायरन वाजतात, आजूबाजूच्या लोकांना जागर केलं जातं. तसे इहलोकींचे भोग देखील एका मर्यादेमध्ये असतील तर ते आत्मज्ञानाच्या आणि विवेकाच्या देखील आठ येत नाही. तरी देखील एकूणच विषयांकडं विश्वामित्री हात पाहिजे. जरा जपूनच विषयांच्या बाबत वावरलं पाहिजे असं वैराग्य विषय सांगतो. तसंच परलोकीचे भोग आहेत की ज्या भोगांची शास्त्रामध्ये चर्चा केलेली असते त्याचंही आकर्षण नको. इथले भोग कमी असे स्वर्गामध्ये भोग आहे असं जर सांगितलं गेलं तर ते स्वर्गाने भोग इथले भोग यथाशक्य घेऊच, पण आपण गेल्यावर देखील भोग भोगावे अशा प्रकारच्या इच्छेनी ते स्वर्गातले भोग कसे प्राप्त होणार, त्याकरता आम्ही काय प्रयत्न करायला हवे असा विचार सोडून त्याकरता सांगितलेली कर्म म्हणजे यज्ञ यागादी आणि त्या भोगांची इच्छा याचाही त्याग अशा प्रकारे विवेक आणि वैराग्य हे दोन ज्ञानाकरता अंतरंग अप्रत्यक्ष साधन म्हणून सांगितलेले आहे. अजून प्रत्यक्ष साधन कोणतं नाही याच्या बरोबरच क्षम धर्माने शकत क्षम दम आणि या क्षम दमांबरोबरच अजून चार गोष्टी राहतात. क्षम दम श्रद्धा उपरम समाधान आणि तितिक्षा. आणि या साधनांची देखील याच्या आचाराची देखील जर असंख्य शस्त्र हातात धरायचं असेल तर आवश्यकता आहे. नुसत्या निरूपणांनी आणि जरा क्लिक झालं समजलं असं म्हणून चालणार नाही. या गोष्टी जर आचरणात आल्या नाहीत तर नुसतं बुद्धीला समजल्यामुळं असंख्य शस्त्र हातात येईल असं कोणीही समजायचं कारण नाही. या शम या शब्दानी अंतःकरण पंचकामध्ये म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार आणि अंतःकरण ही जी अंतर इंद्रिय आहेत बाहेर नाही आहेत आत आहेत, आत असलेली इंद्रिय या अंतर इंद्रियांचा आपल्या आपल्या विषयाच्या संदर्भात प्रतिबंध करणं हे या क्षमाचं मुख्य. त्यात देखील अंतःकरणामध्ये या प्रतिबंधक विषयांचा निग्रह करण्यामध्ये मुख्यतः अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या पाच गोष्टी शम या नावाखाली सांगितलेल्या आहेत. या प्रत्येकावर जर निरूपण करायला लागलो तर बराच काळ जाईल, तरी देखील ही मानसिक व्रत मानसिक तप म्हणून सांगितलेली आहे. अंतकरण पंचकामध्ये देखील मन हे अधिक प्रधान असल्यामुळं बहुधा यांना मानसिक तप मानसिक व्रत असं म्हणण्याचं देखील प्रधान आहे. अहिंसा म्हणजे दुसऱ्याला सुख होईल असं व्रत असं ज्ञानेश्वर महाराजांनी अहिंसेची व्याख्या केलेली आहे. सत्य म्हणजे सत स्वरूप असणारा जो परमात्मा, तर तो मनामध्ये चित्तामध्ये बुद्धीमध्ये सतत घुळवत राहून त्या परमात्मा प्राप्ती करता प्रयत्न अस्तेय अस्तेयाचं कौतुक सगळ्यांनी खूप केलेलं आहे. अस्तेय म्हणजे मी माझ्या ठिकाणी परिपूर्णच आहे, माझ्या ठिकाणी कसलीही अपूर्णता नाही, आत्म्या ठिकाणी कसलीही अपूर्णता नाही असं सातत्याने चिंतन करणं. देहाने ज्याला मी असं समजतो त्याच्या ठिकाणी अनेक गोष्टी कमतरता म्हणून असणारच. देहाला जो संसार आहे त्या संसाराला देखील अनेक कमतरता असणार, स्वतःच्या असणार, घराच्या असणार, घरादाराच्या असणार, शेतीवाडीच्या असणार, मुलाबाळांच्या असणार, देह संबंधितांच्या असणार. तरी देखील मी देहमन बुद्धी नसल्यामुळं आणि मी आत्मस्वरूप असल्यामुळं मी कशाही अजून परिपूर्णच आहे अशा प्रकारचा चिंतन आला आणि कोणत्याही गोष्टींनी बाह्य गोष्टींनी माझी मी मुळातच अपूर्ण नसल्यामुळं मी पूर्ण असल्यामुळं मला कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नाही अशा प्रकारचा भाव दृढ व्हा. ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्मामध्येच वर्तन करण्याची प्रवृत्ती आणि अपरिग्रह म्हणजे कोणाकडूनही काहीही न घेणं हे मानसिक व्रत असल्यामुळं प्रत्यक्षात तर देणं घेणं होत असताना अद्वैत दृष्टीने पाहण्याची सवय लागल्यामुळं प्रत्यक्षात मी कोणाकडूनही काहीही स्वीकारत नाही असा दृढ भाव. अस्तेय जर सुप्रतिष्ठित झालं तर सगळ्या विश्वाचं राज्य हातात येतं असं पतंजली महामुनी म्हणतात. हे जे यम आणि नियम किंवा शम आणि दम ही जी साधनं सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये देखील शौच संतोष तप स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान बाह्य इंद्रियांना चक्षुरानी सर्वांना आवरणं हे याच्यामध्ये मुख्य आहे. प्रत्यक्षत अंतःकरण वृत्तींचा निग्रह एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूनी इंद्रिय देखील आवरणं असं ही शमदमादी साधन आहे. या शमदमांबरोबर श्रद्धा श्रद्धेची देखील शास्त्रीय व्याख्या सद्गुरूंवर आणि शास्त्रांवर अत्यंतिक निष्ठा म्हणजे श्रद्धा. तसंच उपरम म्हणजे गृहाधिकांचा एकतर प्रत्यक्षता संन्यासी असेल तर आणि जर गृहस्थ धर्म पालन करणार असेल तर मनतः त्याग याला उपरम असं म्हणतात की एक त्यागी वृत्ती आहे आणि तितिक्षा म्हणजे क्षुधादी जे रोग आहेत ते सगळे कष्टावाचून सहन करणं. अनेक प्रकारचे विकार दुःख आणि रोग हे प्रत्यक्षत कष्ट देत असताना त्रास देत असताना मला काहीही कष्ट नाही, मी सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे, मी देह बुद्धी नाही अशा नित्य चिंतनामुळं ते तक्रारीशिवाय सहन करणं याला प्रतीक्षा असं म्हणतात. अशा प्रकारे विवेक वैराग्य शमधमादी षटक आणि मुमुक्षत्व मुमुक्षा अत्यंतिक दुःख निवृत्ती आणि निरतिशय आनंदाची प्राप्ती या दोन्हीच्या बाबतची तीव्र इच्छा हे मोक्षेचं लक्षण सांगितलेलं आहे. अत्यंतिक दुःख निवृत्ती म्हणजे संसारापासून संसार दुःखाची अत्यंतिक निवृत्ती व्हावी आणि परमात्म्याचा निरतिशय आनंद प्राप्त व्हावा याची तीव्र इच्छा. अशा प्रकारची ही जी साधनं आहेत ही साधनं चतुष्टय म्हणून ओळखली जातात आणि त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी हे वर केलेलं आहे. ही ज्ञानाकरता प्रत्यक्ष ज्ञानाकरता अप्रत्यक्ष पण अंतरंग अशी साधनं म्हणून शास्त्रांनी वर्णन केलेली आहे. ज्ञानाकरता प्रत्यक्ष अंतरंग साधना देखील सांगितलेल्या आहेत. त्या श्रवण मनन निधिध्यास आणि तत्वम पदार्थ श्रवण किंवा तत्वम पदार्थ चिंतन या नावानी ओळखली जातात. या सर्व गोष्टी श्रवणाशिवाय अशक्य आहेत. एक श्रवण केल्यामुळेच सर्व समजतं, श्रवणामुळेच विवेक समजतो, श्रवणामुळेच वैराग्य समजतं, श्रवणामुळेच क्षमदमादी षटक ते लक्षात येईल आणि श्रवणामुळेच मुमुक्षा देखील वाढून जाते. त्यामुळे श्रवण हे परमात्मा साधण्यासाठी प्रत्यक्ष अंतरंग साधन पहिलं साधन म्हणून सांगितलेलं आहे. समर्थांनी तर ऐक परमार्थाचे साधन जेणे घडे समाधान ते तू जाणता श्रवण निश्चयसी असं म्हटलेलं आहे. पहिलं आणि अत्यंत महत्वाचं साधन म्हणजे श्रवण असं समर्थांनी म्हटलेलं आहे. श्रवणाबरोबरच मनन हे देखील महत्वाचं साधन सांगितलेलं आहे. समर्थ म्हणतात की पसेवरी धान्य ओतिले घाई घाईने जाते ओढिले तेने पीठ पाणी काढले हे तो घडेल ना. जर मनन नसेल घासामागे घास घेतला अवकाश नाही चालायला अवघा बोकाळा घडला पुढे कैसे. त्यामुळे आपण जे स्वीकारलेलं आहे तर ते नीट प्रकाराने पचवणं जसं अन्न चावून चावून खावं लागतं तसं श्रवण केलेली जी गोष्ट असते ती परत परत मनामध्ये आठवायला लागते. श्रवणामध्ये देखील श्रवणाची शास्त्रीय व्याख्या शास्त्रीय ग्रंथांचं श्रवण आणि त्या श्रवणातून सार ग्रहण करणं हे ही श्रवणाची शास्त्रीय व्याख्या आहे. श्रवणामध्ये अनेक गोष्टी येतील, श्रवणामध्ये विनोद येईल, श्रवणामध्ये गोष्टी येईल, श्रवणामध्ये अनेक संत वचन येईल, पण मुख्य प्रतिपाद्य विषय काय चाललेला आहे तो नीट समजणं सारग्राही श्रवणात असणं हे अतिशय महत्वाचं असतं. तसंच हे श्रवण सद्गुरूंकडून अथवा संतांकडून होणं हे अपेक्षित आहे. उपनिषद भगवद्गीता आदी ग्रंथांचं तात्पर्य श्रवण ही श्रवणाची शास्त्रीय व्याख्या आहे. सार श्रवण आवश्यक आहे आणि या अंतरंग प्रत्यक्ष साधनेला मगाशी असणारी श्रद्धा उपरम तितिक्षा या सर्व गोष्टींचा आधीच अभ्यास केलेला असल्यामुळं श्रवणाला आणि मननाला कसल्याही प्रकारचा प्रतिबंध होत नाही. नाहीतर असं होतं की विषय लवकर श्रवणास येईल ते बायकांकडे पाहणे समर्थ म्हणतात. सोरडे लोक घेऊन जाती मागरक्षा आपल्या आपल्या मतलबांकरता श्रवणाला येणाऱ्या ते पुष्कळ असतात ते नाशाकात असतात की जी अंतरंग अप्रत्यक्ष साधन आहेत तर त्या साधनांबद्दल विचार न करता एकदम श्रवणाला आलेला असतो. त्यामुळं शास्त्रीय साधना करत असताना या अप्रत्यक्ष साधनांच्या पाठोपाठ प्रत्यक्ष साधनातही हाताळावी लागतात. मनन या मननाची खरी परीक्षा ही मनामध्ये होत असते. मनन म्हणजे केवळ मनामध्ये घडवण नाही, तर ज्याचं मनन केलेलं असतं त्याचा व्यवहारात उपयोग करण्याचा प्रयत्न करणं, याच्यामध्ये मननाची परीक्षा होते. श्रवणाची परीक्षा ही त्याच्यात असते. श्रवणापरीक्षा मनन अधिक सारभूत आहे. मनने कळे साधासा निज ध्यासे साक्षात्कार निसर्ग वस्तू असं समर्थ म्हणतात. या मननानंतर निज ध्यास किंवा नितीध्यास हे अंतरंग प्रत्यक्ष साधन, या नितीध्यासामध्ये ध्यान नामाची साधना या महत्वाच्या मुख्यतः ध्यान नामाची साधनांनी निज निकट श्रवण करणारा मनन करणारा आपल्या स्वतःच्या अंतरंगामध्ये जो निजरूप परमात्मा आहे, स्वरूप आहे, त्या स्वरूपाच्या ठिकाणी पक्का जाऊन बसतो. निज ध्यास म्हणजे आपल्या स्वरूपाचा ध्यास. हा ध्यास ध्यानाच्या योगाने त्याच्याशी सतत अनुसंधान साधणं अथवा नामस्मरणाच्या अंगाने त्याच्याशी सतत एकरूपता साधणं, सतत योगार्थ साधण्याच्या वेळेला ध्यानाच्या वेळेला निधिध्यास म्हणजे त्या स्वरूपाशी पूर्ण तन्मयता आणि नामाच्या वेळेला आनंदरूप होऊन राहणं, या निजाभ्यासासारखं महत्वाचं साधन दुसरं कोणतंही नाही. तरीही वेदांताच्या मते वेदांतातली जर पहिली साधना कोणती असेल तर तत्वज्ञानाचं शोधन, जे इथं अंतरंग प्रत्यक्ष साधना सांगितल्या त्याच्यात जी चौथी आहे ती वेदांताच्या दृष्टीने पहिली आणि अतिशय महत्वाची आहे. ज्याला ही पहिली समज नाही त्याला श्रवण मनन आणि निधिध्यास आणि त्याच्याबरोबरही तत्वज्ञानार्थ शोधन किंवा चिंतन अशा प्रकारची साधना करणं हे अत्यावश्यक आहे. त्याच्यामध्ये तपचं स्वरूप काय, तप म्हणजे परमात्मा. सद्गुरु शिष्याला उपदेश करताना तत्व असी असं उपदेश करतात. ते परमात्मा तत्वच तू आहेस. त्याच्या तप म्हणजे कोण, निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य अक्षर अविनाशी जाणीव रूप ज्ञान स्वरूप आनंद स्वरूप शांत स्वरूप प्रेम स्वरूप सगळ्या जगताचं आधिकारण सगळ्या जगताचा प्रारंभ करणारा अधर्मा अनुत्पन्न नेहमी सदान कदा आहेच आहे असा ज्याचा कदापि नाश होत नाही असा अशा प्रकारे परमात्म्याच्या लक्षणांचे जे अनेक शब्द आहेत त्या शब्दांच्या अनुरोधाने आपल्याला जमेल तसं परमात्म्याच्या संदर्भात चिंतन करणं. या चिंतनाला श्रवणाचा मननाचा देखील आधार असेल, निधिध्यासाचा आधार असेल. आणि तच्या बरोबरीने त्वम तत्त्वम असी तत्त्वम पदार्थ चिंतन. तत् हा काय पदार्थ आहे आणि त्वम हा काय पदार्थ आहे. सद्गुरु जेव्हा शिष्याला उपदेशून शिष्याला उपदेश करतात की तेच तू आहेस, तेव्हा तू देहाच्या अंगाने जसा आहेस तसा परमात्मा आहेस असं सांगत नाही. तुझ्या देहाच्या आत असणारं जे चैतन्य आहे ते चैतन्य परमात्मा आहे असा उपदेश करतात. असं असल्यामुळं मीही परमात्म्यासारखाच अव्यक्त अचिंत्य अविनाशी सच्चिदानंद जन्म मरण रहित अशा प्रकारे स्वरूपाचं देखील चिंतन करायचं आणि जे परमात्म्याचं लक्षण तेच जीवाचं लक्षण अशा चिंतनाने हळूहळू चिंतने चिंतने तदुपदा या न्यायाने चिंतन करत करत परमात्मा स्वरूपाशी तद्रूप होऊन राहणं याचं जो शोभन शब्द आहे तत्व पदार्थ शोभन, या शोभन शब्दामध्ये मात्र देहमन बुद्धीला बाजूला सारून आपण आत्मरूप होणं हे अपेक्षित आहे. त्वची देखील शुद्धी होणं गरजेचं आहे, कारण आता आहे या स्थितीमध्ये मला मी आत्मा असं म्हणूनच वाटत नाही, मी म्हणणं देहमन बुद्धी. त्यामुळं मला जे माझ्या संदर्भात वाटत आहे त्याची मी शुद्धी होऊन माझ्या इंद्रियांनी असणारी शुद्ध जाणीव शक्ती ही कशी परमात्मा आहे या संबंधीचं चिंतन म्हणजे तत्व पदार्थ श्रवण. तत्व पदार्थ चिंतन ही अंतरंग प्रत्यक्ष साधन आहे. ही दोन्ही साधनं साधकाने अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष ही आचारात जर उतरवली तर साधकाचं जे जीवन आहे ते खऱ्या अर्थाने उपनिषदांना जसं अपेक्षित अशी साधना करणार असं होईल, शास्त्रीय साधना करणार असं होईल, आणि अशास्त्रीय साधनाही खरंच परमात्मा प्राप्त होत नाही कितीही साधनं केली तरी. नेणता पोटीवरी साधनं केली नाना परी तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही, होऊ शकत नाही. बाकी सगळं करतो आहे पण विवेकच धरत नाही तो होऊ शकत नाही. ज्याच्या ठिकाणी वैराग्य नाही काय म्हटलं अद्वैत निरूपणी आगाध होता, पण विषयी बोलून करता अद्वैत निरूपण करताना आगाध होतो पण विषयाच्या समोर हार मानतो, त्याचं जीवन सार्थक होऊ शकत नाही. त्यामुळे याच्यातल्या प्रत्येक सगळ्या गोष्टी पाहिजेत आणि या गोष्टींचा यथाशक्य अभ्यास करत असताना सद्गुरूंची नित्य संगत पाहिजे. सद्गुरूंची संगत हा या सर्व साधनांच्या बाबत जसं विहिरीला जिवंत झरा असा असतो त्यामुळे विहिरीचं पाणी आलं नाही, तसं सद्गुरु सहवास हा जिवंत झरा असतो. सद्गुरु सहवासामुळे हे सहज घडतं. सद्गुरु सहवासामुळे कित्येक साधना या साधनांमधून आपण करतो आहोत हे देखील तुम्ही म्हणतो पण होत राहणार. जसं अंतःकरण निग्रह शम होत असतो, दमन इंद्रिय निग्रह होत असतो, पण आपल्याला कल्पना देखील नसते. स्वामीजी म्हणायचे पाठ्या येण्याच्या दरम्यान आषाढाच्या सुरुवातीला की आता कांदे भूमी येईल आणि मग त्याच्यानंतर चार महिने नुसतं सांगायचं की हा ही गोष्ट आचार म्हणून सांभाळायची असं म्हणायचं. हे प्रवचनात नुसतं एक वाक्य येऊन गेलं तर किती लोकांनी माझ्या माहितीप्रमाणे प्रवचनाला येणाऱ्या सगळ्या मंडळी परत चातुर्मास पाळणं सुरू केलं. म्हणजे ज्या घरामध्ये असं होतं की इथे आताच्या काळात कोणी चातुर्मास पाळलं काय तर तो चातुर्मास पाळणं हे आपल्या निग्रहाशी निग्रह शक्तीशी जोडलेलं आहे हे समस्त सद्गुरूंच्या सहवासामध्ये. त्यामुळे सद्गुरूंच्या सहवासामध्ये या गोष्टी अशा सहज सहज घडतात. सहज व्यक्ती कशा प्रकारे वागायला प्रवृत्त होते, श्रवण मनन निधिध्यास ध्यानाला कधी बसायला सुरुवात झाली लक्षातही येत नाही. परमात्मा प्राप्ती हेच जीवनाचं ध्येय आहे अशा प्रकारे निश्चय पक्का व्हायला लागतो. हे जे इंद्रलोकींचे भोग आहेत त्या भोगांमधून फार रमायचं नाही. सिनेमा नाटकं कधी संपली कळती नाही, हे अस्वंत शस्त्र हातात धरण्याची सुरुवात झालेली असते. आणि अशा प्रकारचं शस्त्र हातात धरल्यानंतर सर्व प्रकारच्या साधनांचा आश्रय घ्या. सर्व प्रकारच्या साधनांचा आश्रय घडावा असं जरी म्हटलेलं असलं तरी देखील ज्ञानेश्वर महाराजांनी जे निरूपण केलेलं आहे ते निरूपण ध्याना अंती येणाऱ्या पारमार्थिक अनुभवांचं निरूपण केलेलं आहे. त्यानंतर त्या पदाला की ज्या पदाला गेल्यानंतर परत फिरत नाही, परत साडेनऊच परत जन्माला येत नाही, जन्म मरण चक्रामध्ये अडकत नाही, अशा त्या परमपदाला सर्व प्रकारे शोधण्याची खटपट करावी, प्रयत्न करावे, प्रार्थना करावी. प्रार्थनेमध्ये होत पूजा करावी, पूजेमध्ये होत ध्यान करावं, ध्यानामध्ये होत नाम घ्यावं, नामामध्ये होत मुख्यतः चारही उपाय दोन ध्यान आणि नामस्मरण आणि मग जमेतल्या इतर साधना जरूर करावी. आणि तसंच त्या आद्य पुरुषाला ज्या आद्य पुरुषापासून अनादी अशी ही संसार प्रवृत्ती निर्माण झाली त्या आद्य पुरुषालाच शरण जावं. तो आद्य पुरुष जर सापडायचा असेल तर तो जर प्राप्त करायचा असेल तर त्या आद्य पुरुषाला शरण जाऊनच ते शक्य आहे. यमे वैशा गृहते तेन लभ्या असं उपनिषद जो त्याला शरण जातो आणि त्याची कृपा ज्याच्यावर होते त्यालाच ते दर्शन होत. त्याला शरण जायला आवश्यक आहे आणि त्याची कृपा होणं आवश्यक आहे. मुख्यतः महत्कृपया येऊ परमात्म्याची कृपा होणं गरजेचं आहे, संतांची कृपा होणं गरजेचं आहे, भगवत कृपा देशात वा भगवंतांच्या कृपेचा लेश देखील पुरतो. नाहीतर महत् परमात्म्याची संतांची अशी कृपा होत राहील त्यांच्या कृपेनेच ते होत. साधना पुष्कळ करतो आहे पण संतांची कृपा नाही असा भाव आहे तर होत नाही. ज्या साधकाला सद्गुरू आपल्यावर नाराज आहे असं वाटत तो कायम अस्वस्थ राहतो. तो साधना करत असताना देखील एक प्रकारे कमतरता अनुभवत राहतो असा भाव कुठल्याही साधकाने कधीही केव्हाही धरू नये कारण असं कधीही नसतं. प्रसंगी सद्गुरू एखाद्याला कोणाला एखाद्या त्रुटीबद्दल बोलले असतील तर ते कायम ते नाराज आहेत असं धरू नये. सद्गुरू हे तुमच्या रागवण्यासाठी आलेले नसतात. सद्गुरू तुमच्यावर नाराज होण्यासाठी म्हणून लीला चरित्र करत नसतात. तुमच्यामध्ये दोष जाण्यासाठी म्हणून सद्गुरू कधी कधी काही काही उपाय करत असतील किंवा तुम्हाला ते वाटतात त्यांच्या दाबीही नसतं. ते एखादी गोष्ट बोलतात आणि तुम्हाला असं वाटतं की माझ्या करतात बोलले तर तसा जरूर अर्थ घ्या आणि ती गोष्ट काढून टाका तुमच्या जीवनातून. पण ती काढून टाकल्यानंतर ते माझ्यावर नाराज होते हा भाव येऊ नका. त्यांची माझ्यावर कृपा आहे असा सदैव भाव असावा. माझं त्यांच्यावर प्रेम आहे, त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. लहान मुलाला कधी शंका येते? आईने मारलं तरी देखील ते आईकडे छपावं. तसं सद्गुरूंच्या कृपेने होतो आणि सद्गुरूंच्या कृपेबद्दल कधीही शंका घेऊ नये, कोणीही शंका घेऊ नये कारण ती जर घेतली गेली तर साधकाच्या प्रगतीमध्ये अटकाव होतो, साधकाची प्रगती अडून बसते. त्याला शरण जावं आणि गोष्ट संपावी. शरणागताची वाहे चिंता तो एक सद्गुरु दाता, जैसे बालक वाढवी माता नाना यत्ने करुणी असं समर्थ म्हणतात. त्या आद्य पुरुषाला शरण जाता येत नाही म्हणून संतांना शरण जात नाही, कारण त्याला शरण द्यायचं असत. तसंही तत्व पदार्थ चिंतनाने त्याच स्वरूप समजलं आणि त्वमचं स्वरूप समजलं आणि त्वम हा सुवर्णमणी सोनया एक कल्लोळू जैसा पाणीया तसा शरण गेला ही वैचारिक प्रक्रिया झाली. तरी देखील देहधारी व्यक्तीला जर आवश्यकता कशाची असते ती प्रेमाची आवश्यकता असते, पाया पडण्याची आवश्यकता असते, पाठीवरून हात फिरण्याची आवश्यकता असते, मी तुझ्याबरोबर आहे या शब्दांची आवश्यकता असते. आणि याची आवश्यकता ही तत्वज्ञान देखील भरून काढू शकत नाही. बाकी सद्गुरूंची आवश्यकता देवभूमी व्यक्तीला परमानंद करताना ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या सर्व ठिकाणी सद्गुरूच उपयोगी पडतात, सद्गुरूच कामाला येतात सर्व ठिकाणी. बाकी परमात्माच प्राप्त करायचा आहे तो निर्गुण निरंजनच आहे, तुझं स्वरूपही तसंच आहे, पण तुला ते समजण्यासाठी या कॅटेगरी एजंटची जरूर आवश्यकता आहे. म्हणून तमेव चात्यम पुरुषम प्रपद्ये यथा प्रवृत्ती प्रसन्नता पुराणी जावं शरण परमात्म्याला, जावं शरण परमात्म स्वरूप श्रीकृष्णांना श्रीरामांना, जावं शरण आपल्या सद्गुरूंना सगळ्यात सोपा मार्ग. कारण भूदेव संत याच्या खेरीज दुसरे कोणी देव भूत तलावर नाहीच आहे. बाकीचे जे आहेत ते होऊन गेलेले आहेत, त्या प्रतिमा पूजा आहेत, त्या मूर्ती आहेत, आम्ही त्यांच्या ठिकाणी भावू लागतो. देव म्हणून जर कोणी असतील तर तुमच्याकरता चालते बोलते चंद्र त्यांचे अलांचन मार्गे ताप घेणं असं सद्गुरूच असतील, दुसरे कोणी नाहीच आहे. मग इदवतेसी वेळपूर गेली ज्ञानेश्वरीच्या उभ्या पुढच्या वेळेला कधी कधी मला असं वाटत की श्रीकृष्ण चरित्र सांगायच्या आधी इथं जी ज्ञानेश्वरी होत होती ती सर्व वार होत होती, त्याच्यातले दोन वार आपण श्रीकृष्ण चरित्राला गेले आणि दोन वार ज्ञानेश्वरी सांगायला आलो हे खूप अंतर पडत. आज मी सांगितलं की पुढच्या वेळेला सांगेन दोन बुधवार जातात, यावेळेला पाच बुधवार आलेत त्यामुळे तीन बुधवार जातील आणि मग त्याच्यानंतर, त्यामुळे मागच्या वेळेला काय सांगितलं ते सांगून पुन्हा पुढे सांगायचं. एका व्यक्तीच्या देह वापरण्याच्या ज्या मर्यादा आहेत त्यापोटी केवळ आपण हे केलं, नाहीतर अजूनही मला असं वाटतं की सगळे बुधवार आपण इथं सांगावं, पण जो बुधवार तिकडे आहे माया अपार्टमेंटला आपलं केंद्र आहे हे करू शकत नाही. आपल्या सगळ्या चौपटीत ते बसवायचं तर मोठं मुश्किल होत, पण या ही प्रवचन ऐकणं श्रवण त्याचं मनन आणि त्याचं निधिध्यासन आणि तत्व पदार्थ चिंतन हा अभ्यास पण अर्थात करू शकतो, नाहीतरी फार वेगाने पुढे जाणं पण मलाच एकदम ब्रेक असल्यासारखं वाटत. मग इवन तेसी वाढले जे मी पण एक येणं टाळले ते रूप पाहिजे आपले आपणे आपणची. इदम या शब्दाने ज्याचा त्याग केला कधी त्याग केला 13व्या अध्यायामध्ये इदम शरीर कौतेय क्षेत्र इति अभिधीयते. या इदम हे हा शब्द ज्या क्षेत्रासाठी म्हणजे शरीरासाठी वापरला इदम या शब्दाने त्याचा त्याग सुचवला. असंघ शस्त्राने त्याचा त्याग झाला. जे मी पडे मीनं डहाळले आणि त्याचा त्याग झाल्यामुळं मी पडा नाहीसा होऊन जे शिल्लक राहिलं ते रूप पाहिजे आपले आपण जी ते आपलंच रूप आपण पाहणं गरजेचं आहे. तरी दर्पणाचे मी आधारे एकची करून मी दुसरे मुख पाहती गव्हारे तैसे नको हो. पण हे जे पाहणं आहे ते दर्पणाचा म्हणजे आशाचा आधार घेऊन एकच मुख पण आरशामध्ये जसं दुसरं करून आपण पाहतो तसं मात्र हे आपलं रूप आपण पाहायला नको. तो देह पाहतो आपण. आपलं रूप जे अरूप अव्यक्त असं रूप कसं पाहायचं ते पाहणे ऐसे असे लिहिणार. जैसा न बोलविया बीरा मग आपलिया फुलती झरा बरोबर टाके. पुढच्या वेळेला हरि ओम तत्सत. विठ्ठल आणि तो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्तवी परापदो ज्ञानदेव भगवंत. ईशावास्यम इदं सर्वं यद्यकिञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन मुञ्जिता महाबृहत्कस्य सिद्धनम्. ॐ शान्ति शान्ति शान्ति.
जय जय जय.